صاحب دیو ہم اوگن بھرے ایک گن نہیں امرت شاد مایا مو پرم پھولے سوت دارا چوپریت لگائی اکیتن پنت سنیوں پر سنگت تہ ملنت جم تراس مٹھائی اکی ارداس پاٹ کی رت کی گور رام داس راکھو شرنا گرو غریب نواز دیکھ پھول پھول پھولے دیکھ پھول پھول پھولے آہاں تیاگ تیاگے آہاں سکن پاس تولے اک رہ سوک کٹھولے بسنت روت آئی پر پھولتا رہے بسنت روت آئی پر پھولتا رہے دیکھ پھول پھول پھولے دیکھ پھول پھول پھولے آہاں تیاگ تیاگے چرن کمل آپ کلو آیا رے اک نام پو پو آن روت ناہی ناہی مت پھر من میرے دیکھ پھول
सुखी हुए मनते मिले गोपाल।
बसंत की वार महल पंजवा ओंकार सतगुर प्रसाद। हर का नाम त्याग गए हो हर पाई कर्म लखंड पाइए सुखी उपजे लख सब साई। नानक सिमरे एक नाम नानक सिमरे एक नाम गोर न खाई।
संत की वार महल पंजवां एक ओंकार सतगुर प्रसाद। हर का नाम त्याग के हो हरिया पाई कर्म लखन दे पाई ऐर सहाई। वन त्रण त्रिपौने मौलिया अमृत फल पाई। मिल साधु सुख उपजे लत सब शाई। नान सिमरे एक नाम फिर बहुड़ न ताई। काम क्रोध लोमाय बिन सजाए नानक पब शरणागति कर प्रसाद गुरुदे।
पत्य पत्र महाबली कर सकोआ अमृत पायन युक्तोआ। रोस समित के नित नव नरोआ दिन रैना त्यायना बिरवा नमो। जिसते उपदिया नानका जिसते उपदिया नानका सोई फिर होआ।
पंजे पत्र महाबली कर सच्चा टोआ अपने जन्म जपाया विच दइया खड़ोआ। रोग सोग समिट गए नित नवन रोआ। दिन रहन नाम त्याईदा फिर पाए ना मोआ। जिस ते उपजिया नानका सोई फिर होआ। जिस ते उपजिया नानका सोई फिर हो।
दीप में दीदार साहिब कछ नहीं हिसका मौन। दीप में दीदार साहिब कछ नहीं हिसका मौन। दीप ने दीदार साहिब कछ नहीं हिसका मौन। कछ नहीं
नहीं इसका मोले।
कच नहीं सका मोले, कच नहीं सका मोले, दीद ले दीदार साहेब, कच नहीं सका मोले, दीद ले दीदार साहेब, कच नहीं सका नानक तेरी टेक, कछ नहीं इसका मोल, कछ नहीं इसका मोल, कछ नहीं इसका मोल, कछ नहीं इसका
सतगुरु सेव सुख होई, मेरे मन सतगुरु सेव सुख सतगुरु से सुख होई, जो इच्छा सोई फल पाओ, फिर दुख न प्यापे कोई, जो इच्छा सोई फल पाओ, सतगुरु से माटी का तो पैसा ਤਤ ਏਹੀ ਜੋ ਇੱਛੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਹੋਈ ਜੋ ਇੱਛੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਹੋਈ ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਹੋਈ ਜੋ ਇੱਛੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਕੋਈ ਜੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਕੋਈ ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਹੋਈ ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ
ਕਾਤੇ ਪਾਂਡੇ ਸਾਧ ਨਿਵਾਜੇ ਅੰਤਰ ਜੋਤ ਸਮਾਈ ਕਾਤੇ ਪਾਂਡੇ ਸਾਧ ਨਿਵਾਜੇ ਅੰਤਰ ਜੋਤ ਸਮਾਈ ਜੈਸਾ ਲਿਖਤ ਲਿਖਿਆ ਤੁਰ ਕਰਤੇ ਹਮ ਤੈਸੀ ਕਿਰਤ ਕਮਾਈ ਸਾਹ ਲਿਖਤ ਲਿਖਿਆ ਤੁਰ ਕਰਤੇ ਹਮ ਤੈਸੀ ਕਿਰਤ ਕਮਾਈ ਜੋ ਇੱਛੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਕੋਈ ਜੋ ਇੱਛੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਕੋਈ ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਹੋਈ ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਹੋਈ ਜੋ ਇੱਛੋ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਕੋਈ ਜੋ ਇੱਛੋ ਸੋਈ ਫਲ ਪਾਓ ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾ ਪਿਆਰੇ ਕੋਈ ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸੁਖ ਹੋਈ
ਮਨ ਤਨ ਥਾਪ ਕੀਆ ਸਭ ਆਪਣਾ ਆਵਤ ਜਾਣਾ
मेरे मन सतगुरु से
सतगुरु से
लालो लाल है सच्चे रता सच्चे
कितों कर कहवसवारे जित सखसम के कौन गीत पावे कहर कहर सुन जित से सुख सुहावे अगुट सह को दुसन सच पूरे गुरिप दे दिया सच पूरे गुरिप दे दिया नानक
उपजे कहने के मैं समावे जी जन सो खुसम के कौन कीमत पावे कहन ध्यान सुनित से भगत सुहावे अगम गोचर साहिबो दूसर लवे न लावे सच पूरे गुरु उपदेश आए नानक सुनावे सच पूरे गुरु उपदेश आओ नानक सुनावे
सलोक पावन गुरु पानी पिता माता धरत महत दिवस रात दयदाई दाया खेले सगल जगत चंगियाया बुरियाया वचे तरम हजूर करमी आपो अपनी के नेड़क जिन्नी नाम ते आया गए मसकत का नानक ते मुख उजले कहते त्रिनाथ जिन्नी नाम ते आया गए मसकत का नानक ते मुख उजले कहते
वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह।